चीनीमंडी.com पॉडकास्ट।
स्वराज इंडियाचं सॅनिटायझर लवकरच विक्रीसाठी बाजारात। स्वराज इंडिया अॅग्रो लिमिटेड संचालित लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर कारखान्याचं हँड सॅनिटायझरच्या व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी ताराराचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि स्वराज कंपनीचे सरव्यवस्थापक श्री शेख जिलानी, कारखान्याचे चीफ इंजिनियर श्री प्रफुल्ल चव्हाण साहेब, डिस्टलरी मॅनेजर श्री नंदकुमार पाटील सो, रोहित नागटिळे साहेब, सौ उषा घाडगे मॅडम, सौ अपर्णा मॅडम आणि HR विभाग प्रमुख दादा जगदाळे आणि इतर कर्मचारी आदी उपस्थित होते। जनसामान्यांच्या हिताचं आणि जगामध्ये निर्माण झालेल्या कोरोनासारख्या घातक विषाणूंपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वराज अॅग्रोनं आपल्या डिस्टिलरीतून अतिशय सुसज्ज पद्धतीनं हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं। लवकरच हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये अगदी सहजपणे आणि माफक दरामध्ये उपलब्ध होईल।